93.5 Red FM.
Ala re ala sangram ala.
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत पुण्याचे महापौर प्रशांत जगताप. अर्थात जाता जाता सामान्य पुणेकर हा जो भरतो प्रॉपर्टी टॅक्स आणि वेळेत भरतो त्याला थोडासा त्याच्या मनात राग असतो. म्हणजे माझ्या मनात राग आहे की मी भरतोय पण मग हा या लोकांनी का थकवलंय. तर आमचाही रोष फार म्हणजे आमची परीक्षा बघू नका असंही या लोकांना मी इथे आवाहन करू इच्छितो ज्यांनी प्रॉपर्टी टॅक्स भरलेला नाहीये. महापौर साहेब बरेच दिवस आपल्या टीम म्हणजे तुमच्या लोकांची माझ्या लोकांचं डिस्कशन चालू आहे. तुमची एक खूप मोठी अशी मुलाखत आपल्याला घ्यायची आहे. तर लवकरात लवकर आपण इथे रेड एफ एमच्या स्टुडिओ मध्ये भेटूया.
आपण मला ज्यावेळेस बोलवता त्यावेळेस मी निश्चित आपल्याकडे येईल आणि पुणेकरांना एक ज्या कामांचा आढावा द्यायचा ज्या पुढच्या कामाची प्लॅनिंग आहे ते सांगण्याचा माझा निश्चित प्रयत्न राहील.
पुणे महानगरपालिकेचे महापौर प्रशांत जगताप, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस सर. धन्यवाद.
थँक्यू थँक्यू थँक्यू.
मॉर्निंग नंबर 1 मध्ये पुण्याचे कारभारी.